बुआ तुम्ही काय म्हणालात?
बेवळा पिऊ नटाईट होऊन झोपला होता सुस,
बघा याच्या कणग्याला खालून लागली घुस, असं मला म्हणताय. पण ह्या बुवानी काय प्रकार केलाय बघा.
गांजा पिऊ ना नको देखाऊन, गांजा पिऊ ना नको देखाऊन, खाली सोडतोय नको तो वास, खाली सोडतोय नको तो वास.
नाक धरून या पब्लिक याला हस,
आदमी असा गाईन ज्याची खरोखर वाट लावून जाईन. यांनाच्या पोऱ्यांनी जर तमाशा केला तर याला गणपत पाठलावानी नाचायला लावीन.
आता ग भैया
माझ्या जवळ पैज लावू नको बुवा, या सामन्यात तुला कच्चा रे खाईन. अरे तू शेवटी हरणार आहे सबुआ, सावधान तुला भांडी घासायला लावीन. ऐका, दुसऱ्याला बोलतो स्वतःच पितो, इंग्लिश देशी घरी हलेतो, बुवा पितो तशाला एवढा एवढा एवढा, चाकण्याला खातोय चिवडा, नाव लोकांनीच ठेवलंय बेवडा. चाकण्याला खातो ह्या चिवडा, नाव लोकांनीच ठेवलंय बेवडा. बेवडा याला भरपूर तडतच नशा, पुरी बदलून जाते भाषा, हा स्टेज वर करतो तमाशा, विचार घेतच कधी पासून, म्हणतो रोज मी येतो ढोसून, म्हणे करायचं आहे झगडा झगडा झगडा. आहे मी तगडा तगडा तगडा, इंग्लिश देशी घरी हलेतो, कशाला एवढा एवढा.